नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आयज सावन 12 ऑक्टोबर मेरेन गोंयांत जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाक 25 ते 30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेतले, अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. दिल्ली IIT जोडपालवान ह्या फेस्टिवला खातीर विशेष एप तशेंच हेर तंत्रीक सुविधा उपलब्ध केल्यात. ह्या महोत्सवा वेळार 2,000 दिव्यांग व्यक्तींक तांकां लागपी यंत्रणांचे वांटप करतले. ह्या महोत्सवा खातीर 14 कोटी रुपया खर्च जावपाचो अदमास तांणी ह्या वेळार उक्तायला. महोत्सवात 21 तरेच्या डिजॅबिलिटीचेर तज्ञांच्यो 25 परिशदो जातल्यो. हातूंत दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर धोरण आंखपाचो मसुदो तयार जातलो अशी माहिती आयोजकांनी दिल्या. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोड सहकार्यान शिक्षण मंत्रालय आयज तंबाखू मुक्त तरणाटे मोहीम 3.0 सुरू करतले. तंबाखू मुक्त पिळगेची सरकाराची मोख साकार करपा खातीर ही राष्ट्रीय मोहीम महत्वाचे पाऊल थारतली अशें शिक्षण मंत्रालयान सांगला. 60 दिसांची ही राष्ट्रीय मोहीम भुरग्यांक आणि तरणाट्यांक तंबाखू वापर आडावंक शिक्षण दिवपाक आणि सशक्त करपा खातीर यत्न करता. तंबाखू सोडपाक सोदपी लोकांक मजत दिवपाक आणि शाळांनी आणि उच्च शिक्षण संस्थांनी भलायकी आणि निरोगीपणाची घटमूट संस्कृताय वाढोवपाक मजत करतली. म्हजे घर येवजणे खाला कोमुनिदाद सरकारी आणि खाजगी जमनीतली अनधिकृत घरां अधिकृत करपाचे अर्ज सोमारच्यान संबंधित कार्यालयांत उपलब्ध आसतले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत ही माहिती दिली. म्हजे घर येवजणेचे कार्यवाही खातीर मुखेलमंत्री सावंत हांच्या मार्गदर्शना खाला मंत्रालयात बसका झाली. म्हजे घर येवजणे खाला 11 विविध तरेचे अर्ज आसात, तरी येवजणेचे मुखेल जे 5 अर्ज आसात ते सोमार सावन उपलब्ध करतले. शेती चड फायदेशीर आणि टिकाऊ करपा खातीर शेतकी पर्यटन आणि अन्न प्रक्रिया हांका चढ उर्बा दितनाच नवनिर्माण तरणाट्यांचा सहभाग आणि तंत्रज्ञानान चलपी वाढ हांचेर भर दिवपाक जाय असे मत उद्योग मंत्री माविन गुदिनो हांणी उक्तायला. ते एसोचेम भारत सरकार, गोंय सरकार तशेंच गोंय उद्योग महामंडळ आणि नाबार्ड हांच्या जोडपालवान काल ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह 2025 मुखेल सोयरे म्हण उलयताले.
Encourage agriculture, if you do not innovate, if you don't get technology in the farming sector in a manner that it is not only sustainable but quite profitable as to other services, as to other jobs available, how will you have agriculture actually means coming up?
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूंचा उपयोग करपाचो नारो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. हे फाटभुंयेर देशात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान चालीक लायला. गोंयातूय आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या उपेगाविशी तसेच वोकल फॉर लोकल जागृताय करपाक हो संकल्प प्रत्यक्ष चालीक लावपाच्या हेतान भाजपाचे कार्यकर्ते लोकांमध्ये जागृताय करतले अशी माहिती भाजपाचे फुडारी नरेंद्र सावयकर हांणी दिल्या.
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा जो संकल्प असा हे एक मिशन असा, आणि म्हणून या मिशनाच्या माध्यमातल्यान हे आमकां अचीव जर करतले प्रत्येक भारतीयान वो खरे म्हणजे अशा पद्धतीचा एक संकल्प करचो पडतलो आणि त्या पद्धतीन काम करचे पडतले. आणि हे करता असताना भारतीय जनता पार्टीची ही अख्खी टीम जी असा हो विषय घेऊन लोकांपर्यंत वतले, लोकांक जागृती करतले.
पणजी हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण आयज उण्यात उणे तापमान 24 डिग्री सेल्सियस जाल्यार चडात चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आसतले. खेळांत पादुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन हांणी गोवा बॅडमिंटन असोसिएशनाकडेन खेळगड्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर आणि राज्यात प्रशिक्षणाची उदरगत कबलाती खातीर सय केल्या. पादुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनाचे प्रकाश पादुकोण आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशनाचे मनोज पाटील हांणी मिरामार समजिकाय कबलातीचेर सयो केल्यो. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोकणी भाषेचे पुरायगी ज्ञान तसेच भाषांतर करपाचेर प्रभुत्व असप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर असा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.